दुसरे शमुएल अध्याय 17। त्यानंतर अहितोफेलने अब्शालोमला सांगितले, मला आता 12,000 मनुष्यांची निवड करू दे, म्हणजे आज रात्रीच मी दाविदाचा पाठलाग करतो। तो थकला भागलेला असताना, भयभीत झालेला असतानाच मी त्यास पकडीन, हे पाहून त्याचे लोक पळ काढतील। फक्त राजा दाविदाचा मी वध करीन, बाकीच्यांना तुझ्या समक्ष हजर करीन। तो मेल्याची खात्री झाली की सगळे लोक तक्रार न करता परत येतील। अब्शालोम आणि इस्रायलमधील सर्व वडीलधारी मंडळी यांना हा बेत पसंत पडला, पण तरी सुद्धा अब्शालोम म्हणाला, हुशेक अर्की यालाही बोलावून घ्या, त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे। मग हुशेय अब्शालोमाकडे आला। अब्शालोम त्यास म्हणाला, अहितोफेलची योजना अशी आहे, तुला त्यावर काय वाटते, तसे करावे की नाही ते सांग। हुशेय अब्शालोमाला म्हणाला, अहितोफेलचा सल्ला आता या घटकेला तरी रास्त नाही। तो पुढे म्हणाला, तुमचे वडील आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगले बळकट आहेत हे तुम्ही जाणताच, त्यातून ते आता पिल्ले हिरावून नेलेल्या रानातल्या अस्वलासारखे चिडलेले आहेत। तुमचे वडील एक कुशल योद्धा आहेत, ते भरवस्तीत रात्रभर मुक्काम करणार नाहीत, एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुद्धा असतील। त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अब्शालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत, मग तर सिंहासारख्या शूर लोकांचेही धैर्य खचेल, कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत, हे सर्वच इस्रायल लोकास ठाऊक आहेत। तेव्हा मी असे सुचवतो, तुम्ही दानापासून बेरशेब्यापर्यंत सर्व इस्रायल लोकास एकत्र आणा, म्हणजे वाळवंटाप्रमाणे विशाल सैन्य तयार होईल, मग तुम्ही स्वतः युद्धात उतरा। दाविद जेथे लपत असेल तेथून आम्ही त्यास धरून आणू, जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू, दाविदाला त्याच्या बरोबरच्या लोकांसहित आम्ही ठार करू, कुणालाही सोडणार नाही। पण दाविदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्रायल लोक ते नगर ओढून दरीत ढकलू, मग एक धोंडा सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही। अब्शालोम आणि सर्व इस्रायल लोक म्हणाले, अहितोफेलपेक्षा हुशेय अर्की याचा सल्ला चांगला आहे आणि तो सर्व लोकास पसंत पडला, कारण ती परमेश्वराची योजना होती। अब्शालोमला अद्दल घडावी म्हणून अहितोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरण्याचा तो परमेश्वराचा बेत होता। अशा प्रकारे तो अब्शालोमला अद्दल घडवणार होता। हुशेयने हे सर्व सादोक आणि अब्याथार या याचकांच्या कानावर घातले। अब्शालोम आणि इस्रायलमधील वडील मंडळी यांना अहितोफेलने जे सुचवले ते हुशेयने या दोघांना सांगितले, तसेच आपण काय सुचविले तेही सविस्तर सांगितले। हुशेय म्हणाला, आता त्वरा करा, ताबडतोब दाविदाकडे निरोप घेऊन जा, नदीच्या उताराजवळ राहू नका असे त्यांना सांगा, ताबडतोब यार्देन नदी ओलांडून जायला सांगा, म्हणजे ते आणि त्यांच्या बरोबरची माणसे पकडली जाणार नाहीत। योनाथान आणि अहिमास ही याचकांची मुले एन रोगेल येथे थांबली, त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्याकडे आली, तिने त्यांना निरोप सांगितला, तो त्यांनी राजा दाविदकडे पोचवला। पण एका मुलाने योनाथान आणि अहिमास यांना पाहिले, हे अब्शालोमला सांगायला तो धावत निघाला। योनाथान आणि अहिमास तेथून चटकन निघाले, ते बहुरीम येथे एकाच्या घरी पोचले। त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, त्यामध्ये उतरून ते लपले। त्या मनुष्याच्या पत्नीने आडावर एक चादर पसरून वर धान्य ओतले, त्यामुळे तेथे धान्याची रास आहे असे दिसू लागले। तेव्हा तिथे योनाथान अहिमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही. अब्शालोमाकडील नोकर त्या घरातल्या स्त्रीकडे आले. त्यांनी योनाथान आणि अहिमासचा ठाव ठिकाणा विचारला. ते थोड्या वेळापूर्वीच ओहळ ओलांडून गेल्याचे तिने त्यांना सांगितले. मग अब्शालोमचे ते नोकर योनाथान आणि अहिमास यांच्या शोधार्थ निघाले, पण ते कुठेच न सापडल्यामुळे हे नोकर यरुश्लेमेला परत गेले. इकडे अब्शालोमचे नोकर निघून जातात तो योनाथान आणि अहिमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दाविदाकडे जाऊन ते त्यास म्हणाले, असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्या विरुद्ध असे सांगितले आहे. तेव्हा दाविदाने आपल्या बरोबरच्या लोकांसह यार्देन नदी ओलांडली. सूर्य वर यायच्या आत सर्वजण पलीकडे पोहोचले होते. इस्रायल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वतःला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडिलांच्या कबरेतच दफन केले. दाविद महनाईम येथे आला. अब्शालोमने सर्व इस्रायलींसमवेत यार्देन नदी ओलांडली. अब्शालोमने अमासा याला सेनापती केले. यवावाची जागा अमासाने घेतली. अमासा इस्रायली इथ्राचा पुत्र. अमासाची आई अबिगैल, सरुवेची बहीण नहाश हिचीही अबिगैल कन्या. सरुवे यराबाची आई. अब्शालोम आणि त्याच्याबरोबरचे इस्रायल लोकांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला. दाविद महनाईम येथे आला. शोबी, माकीर आणि बर्जिल्लय तेथेच होते. नहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन यांचा राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लोदबार तर बर्जिल्य गिलाद येथील रोगमलीचा होता. ते म्हणाले, हे वाळवंटातील लोक थकले भागलेले आणि तहानेले भुकेलेले असे आहेत. त्यांनी दाविद आणि इतर सर्व जणांसाठी बरेचसे खायचे प्यायचे पदार्थ आणले. तसेच बिछाने भांडीकुंडी सुद्धा ते घेऊन आले. गहू, जव, कणिक, हुरडा, शेंगा, डाळी, वाटाणे, मध, लोणी, मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.